सर गुड आफ्टरनून, मी अर्चना बोलते ब्रांच पे स्कीम मधून. हा सर, मागे तुम्ही आमच्याकडे बघून गेला ना.
मी काही डिसिजन घेतलं नाहीये, पुढच्या वीक मध्ये सांगतो तुम्हाला. मला एकदा कलेक्ट करा.
ठीक आहे ठीक आहे. ओके थँक्यू.